इब्री लोकास पत्र अध्याय 13। बंधुप्रीती सदा राहो, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेणे करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य न समजता केले आहे। तुम्ही बंदीवानांबरोबर बंधांत आहात असे समजून त्यांची आठवण करा। आपणही देहात आहो म्हणून पीडितांची आठवण ठेवा। लग्न सर्वस्वी मान्य असावे व अंथरूण निर्दोष असावे। जारकर्मी व व्यभिचारी यास देव दंड करील। तुमची वागणूक द्रव्य लोभ विरहित असावी। जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे,
मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही।
यास्तव आम्ही धैर्याने म्हणतो, परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार। जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हास देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा। त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा। येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे। विचित्र व अन्यथा शिक्षणाने भकून जाऊ नका, कारण ज्या विधींपासून पाळणाऱ्यांस लाभ झाला नाही, अशा खाण्याच्या विधींनी नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम। ज्या वेदीवरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यास नाही, अशी वेदी आपल्याला आहे। ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते, त्यांची शरीरे तळाबाहेर जाळतात। यास्तव येशूनेही स्वरुधिराने लोकास पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोशिले, तर आता आपण त्याचा अपमान सोशित त्याच्याजवळ तळाबाहेर जाऊया, कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहतो। यावरून आपण त्याच्याच द्वारे देवाला उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा। हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असा आहे। परोपकार व दानधर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो। तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जीवांकरिता जागृत राहतात। हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये। हे शोकाने करणे तुम्हास हितकारक नाही। आम्हासाठी प्रार्थना करा। आम्हास भरवसा आहे की सर्व गोष्टीत चांगली वर्तणूक ठेवण्यास आमची इच्छा असून आमचा विवेक भाव चांगला आहे। मी तुम्हास पुन्हा अधिक लवकर प्राप्त व्हावे म्हणून ती प्रार्थना करण्याची मी तुम्हास विशेषतः विनंती करीतो। आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून माघारे आणिले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुम्हास प्रत्येक कामात सिद्ध करो। त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन। बंधूंनो, तुम्हास विनंती करीतो की हे बोधवचन शांतपणे सहन करा, कारण मी थोडक्यात लिहिले आहे, आपला बंधू तिमथ्य याची सुटका झाली हे तुम्हास कळावे। तो लवकर आला तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन। तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यास व सर्व पवित्र जनांस सलाम सांगा। इटालीहून आलेल्यांचे तुम्हास सलाम। तुम्हा सर्वांस कृपा असो, आमेन।